तो एक उन्हाळ्यातील दिवस होता आणि मुन्ना शान चाचाच्या दुकानात गिरायकांना चहा देण्यात गर्क होता. अचानक मुन्ना ओरडा दुकानात धावत आला, शान चाचा बाहेर महाराज आलेत आहेत. शान चाचा गिरायकाकडे आणि स्वयंपाकी धोर महाराजांचे दर्शन घडावे म्हणून बाहेर आले, पण त्यांना फक्त मळके कपडे घातलेला एक म्हातारा माणूस दिसला. तो घाणेरड्या कपड्यातील माणूस शान चाचाने विचारले, तो महाराज असेल तर मी सुलतान असलो पाहिजे. महाराजे मुकुट घालतात, त्यांचा मुकुट कुठे आहे? ते म्हणता आहेत की त्यांनी तो महालातच ठेवला आहे, कारण आज खूपच गर्मी होत आहे. मुन्ना म्हणाला, पण ते महाराजच आहे, त्यांनी स्वतःच सांगितले आहे का तसे? हो, अर्थातच, शान चाचा उद्गारले. जर ते स्वतःला म्हणत असतील ते महाराज आहे म्हणून तर ते महाराजच असेल ना. आणि माननीय महाराजांची या गरीब सेवाकडून आज काय अपेक्षा आहे? शान चाचाने थट्टेने विचारले. त्यांना तुमचा एक कप उत्तम चहा हवा आहे, मुन्ना म्हणाला.